खंड दुसरा प्रकरण चोवीसावे स्वदेशी परत आलो। आता मला दक्षिण आफ्रिकेत येऊन 3 वर्षे होऊन गेली होती। मी लोकांना ओळखू लागलो होतो, लोक मला ओळखू लागले होते। 1896 साली 6 महिने घरी जाण्याची मी परवानगी मागितली। मला दक्षिण आफ्रिकेत बराच काळपर्यंत राहावे लागणार हे मला दिसत होते। माझी वकिली चांगली चालली होती असे म्हणायला हरकत नाही। सार्वजनिक कार्यासाठी लोकांना माझी जरूर वाटत होती, मलाही वाटत होती। म्हणून मी दक्षिण आफ्रिकेमध्ये सहकुटुंब राहण्याचा विचार केला आणि त्यासाठी स्वदेशी जाऊन येणे मला योग्य वाटले। शिवाय हिंदुस्थानात गेलो तर तेथे काही सार्वजनिक कामही करता येईल असे वाटले। हिंदुस्थानात लोकमत जागृत करून या प्रश्नाकडे अधिक लक्ष वेधून घेता येईल अशी समजूत होती। 3 पौंडांचा कर म्हणजे वाहती जखम होती, तो रद्द होईपर्यंत गप्प बसणे शक्य नव्हते। पण मी स्वदेशी गेलो तर काँग्रेसचे आणि शिक्षण संस्थेचे काम कोण सांभाळणार? 2 सहकाऱ्यांवर दृष्टी गेली, आदमजी मिया खान आणि पारशी रुस्तुमजी। व्यापारी वर्गातून पुष्कळ कार्यकर्ते निघाले होते, पण कार्यवाहाचे काम करू शकतील असे नियमित काम करणारे आणि दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या हिंदी लोकांची मनेही आकर्षू शकतील असे हे दोघेच पहिल्या श्रेणीत घालण्यासारखे होते। कार्यवाहाला सामान्य इंग्रजी ज्ञानाची जरूर होतीच। या दोघांपैकी मरहूम आदमजी मिया खान यांस कार्यवाहाचे काम देण्याची मी काँग्रेसला शिफारस केली आणि ती मान्य झाली। अनुभवाने ही निवड फार उत्तम ठरली। कळकळ, उदारता, गोड स्वभाव व विवेक यामुळे शेठ आदमजी मिया खाननी सर्वांना संतोष दिला व सर्वांना विश्वास आला की कार्यवाहाचे काम करण्यासाठी वकील, बॅरिस्टरची किंवा पुष्कळसे इंग्रजी शिकलेल्या पदवीधराची जरूर आहे असे नाही। 1896 सालच्या मध्याच्या सुमाराला मी स्वदेशी येण्यासाठी पोंगोला आगबोटीने निघालो। ही बोट कलकत्त्याला जाणार होती। बोटीवर उतारू खूप होते, 2 इंग्रज अंमलदार होते, त्यांची माझी सोबत जमली। त्यापैकी एकाबरोबर मी रोज तासभर बुद्धिबळ खेळत असे। बोटीवरील डॉक्टराने मला एक तामिळ शिक्षक नावाचे पुस्तक दिले, त्याचा मी अभ्यास सुरू केला। नाताळात माझ्या लक्षात आले होते की मुसलमानांशी जास्त निकट संबंध जोडण्यासाठी मला उर्दू शिकले पाहिजे आणि मद्रासी लोकांबरोबर तसाच संबंध जोडण्यासाठी तामिळ शिकले पाहिजे। उर्दूसाठी इंग्रज मित्राच्या मागणीवरून मी डेकच्या उतारूंमधून एक चांगला मुन्शी शोधून काढला आणि आमचा अभ्यास जोरात सुरू झाला। इंग्रज अंमलदाराची स्मरणशक्ती माझ्यापेक्षा वरच्या दर्जाची होती। उर्दू अक्षरे ओळखताना मला पंचाईत पडे, पण त्याने एकदा शब्द पाहिला की पुन्हा विसरायचा नाही। मी जास्त मेहनत घेऊन पाहिली तरी मला त्याच्या जोडीला येता येईना। तामिळचा अभ्यासही ठीक चालला, त्यात कोणाची मदत मिळण्यासारखी नव्हती। पुस्तकही अशा तऱ्हेने लिहिलेले होते की मदतीची विशेष जरूर पडू नये। मला उमेद वाटत होती की हा आरंभलेला अभ्यास देशी पोचल्यानंतरही मी चालू ठेवू शकेन, पण ते जमले नाही। 1893 नंतरचे माझे वाचन व माझा अभ्यास ही मुख्यत्वे करून तुरुंगातच झाली। या दोन्ही भाषांचे अध्ययन मी पुढे चालविले खरे, पण ते सर्व तुरुंगातच, तामिळचे दक्षिण आफ्रिकेतील तुरुंगात आणि उर्दूचे येरवड्याला। पण तामिळ बोलता कधीच आले नाही, वाचायला नीट येऊ लागले होते, त्यावर सवय नसल्यामुळे गंज चढत आहे, न्यून मला अद्याप सलत आहे। दक्षिण आफ्रिकेतील मद्रासी लोकांकडून मी प्रेमरसाचा यथेच्छ आस्वाद घेतला आहे। त्यांचे स्मरण मला प्रतिक्षणी होते, त्यांची श्रद्धा, त्यांचा उद्योग, त्यांच्यापैकी अनेकांचा निस्वार्थ त्याग, हे सर्व कोणी तामिळ तेलगू माझ्या दृष्टीला पडला की आठवल्याशिवाय राहत नाही, आणि ते सर्व जवळजवळ निरक्षर होते, जसे पुरुष तशा स्त्रियाही होत्या। दक्षिण आफ्रिकेतील लढा निरक्षर लोकांचाच होता, त्यातील लढवय्येही निरक्षरच होते। तो लढा गरिबांचा होता आणि गरीबच त्यामध्ये झगडले। या भल्या भोळ्या हिंदी लोकांचे चित्त हरण करण्याच्या कामी मला भाषेचा अडथळा कधीच आला नाही। त्यांना मोडकी तोडकी हिंदुस्थानी समजे, जेमतेम इंग्रजी समजे, तेवढ्यावरून आमचे गाडे चालत असे, पण मी या प्रेमाचा मोबदला म्हणून तामिळ तेलगू शिकू इच्छित होतो। तामिळ थोडे बहुत शिकलो, तेलगू शिकण्याचा प्रयत्नही हिंदुस्थानात असताना केला, पण मुळाक्षरे पाहण्यापलीकडे मजल गेलीच नाही। मी तामिळ तेलगू हस्तगत केले नाही, यापुढे करणे दुरापास्तच। म्हणून हे द्रविड भाषी लोक हिंदुस्थानी शिकतील अशी मी आशा करीत आहे। दक्षिण आफ्रिकेतील द्रविड मद्रासी तर थोडे थोडे हिंदी बोलतातच, अडचण येते ती इंग्रजी शिकलेल्यांशीच। जणू काय इंग्रजीचे ज्ञान हा आमच्या देशी भाषा शिकण्याच्या मार्गातील एक अडथळाच आहे। पण हे विषयांतर झाले, आपल्याला प्रवास पुरा करावयाचा आहे। अजून पोंगोला बोटीच्या कप्तानाची ओळख करून द्यायची राहिली आहे, आमची मैत्री जमली। हा भला कप्तान प्लिमत ब्रदरांच्या संप्रदायांपैकी होता, त्यामुळे नौकानयन विद्येपेक्षा अध्यात्मविद्येच्याच गोष्टी आमच्यामध्ये अधिक होत। त्याने नीती आणि धर्मश्रद्धा यांच्यामध्ये भेद केला। त्याच्या मते बायबलचा अभ्यास म्हणजे पोरखेळ होता। बायबल सोपे आहे हीच तर त्याची खुबी। स्त्री पुरुषांनी, मुलांनी, कोणीही येशूवर आणि त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवला की त्यांची पापे धुवून जातात। या प्लिमत ब्रदरनला पाहून मला प्रिटोरियातील ब्रदरनच्या परिचयाची आठवण झाली, ज्यात नीतीला जपावे लागते तो धर्म त्याला कुचकामाचा वाटे। ही मैत्री व ही अध्यात्मिक चर्चा मूळ माझ्या अन्नाहारावरून सुरू झाली। मी मांस का खाऊ नये? गोमांस खाण्यात दोष कोणता? पशुपक्ष्यांनाही ईश्वराने झाडपाल्याप्रमाणेच मनुष्याच्या सुखसोयीसाठी व आहारासाठीच निर्माण केले नाही का? असल्या त्याच्या प्रश्नांवरून आध्यात्मिक चर्चा उपस्थित झाल्याशिवाय राहीच ना। आम्ही एकमेकांची समजूत पाडू शकलो नाही। माझा स्वतःचा विचार अधिकच दृढ झाला की धर्म आणि नीती ही एकाच वस्तूची दोन नावे आहेत। कप्तानालाही स्वतःच्या मताच्या सत्यतेबद्दल बिलकुल शंका नव्हती। 24 दिवसांच्या शेवटी हा सुखाचा प्रवास पुरा झाला आणि हुगळीचे सौंदर्य पाहत पाहत मी कलकत्त्याला उतरलो। मी त्याच दिवशी मुंबईचे तिकीट काढले।